आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपणार। अखेरच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांचा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निकराचा प्रयत्न। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवस कन्याकुमारीच्या दौऱ्यावर। नैऋत्य मोसमी पाऊस 2 दिवस आधीच केरळात दाखल। आणि मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी स्थानक आणि ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म रुंदीकरणाच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून विशेष मेगाब्लॉक। 956 उपनगरी गाड्या तर लांब पल्ल्याच्या 72 गाड्या रद्द। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपेल। या टप्प्यात 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 57 लोकसभा मतदारसंघात येत्या शनिवारी मतदान होणार आहे। त्यात बिहारमधल्या 8, हिमाचल प्रदेशातल्या 4, झारखंडच्या 3, ओदिशामध्ये 6, पंजाबमधल्या सर्व 13, उत्तर प्रदेशातल्या 13, पश्चिम बंगालमधल्या 9 आणि चंदीगडमधल्या 1 जागेचा समावेश आहे। या टप्प्यात एकूण 904 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। ओदिशा विधानसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातलं मतदानही येत्या शनिवारी होणार असून त्या 42 विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे। लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होणार आहे। तसंच आंध्र प्रदेश आणि ओदिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील 4 जून रोजी होणार आहे। अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 2 जून रोजी होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी सभांचा धडाका लावलाय। प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज पंजाबमधल्या होशियारपूर इथं प्रचारसभेला संबोधित करतील तर भाजपाचे ज्येष्ठ नेते JP नड्डा अमृतसर, रूपनगर आणि फरीदकोट इथं प्रचारसभा घेणार आहेत। पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान पंजाबमधल्या विविध जिल्ह्यांमध्ये रोड शो घेणार आहेत। संरक्षण मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग हे उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगर, रॉबर्ट्सगंज आणि चंदौली लोकसभा मतदारसंघातल्या प्रचारसभांना संबोधित करणार आहेत। तसंच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कुशीनगर आणि सोनभद्रमध्ये रोड शो घेणार आहेत तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव घोसी आणि महाराजगंज मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत। बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी राज्यातल्या विविध मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा हे देखील भाजपा उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत। राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव पाटलीपुत्र मतदारसंघात मतदारांशी संवाद साधणार आहेत तर राजद नेते तेजस्वी यादव आज 8ही मतदारसंघातल्या मतदारांशी संवाद साधतील। झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन गोड्डा, दुमका आणि साहिबगंज मतदारसंघात इंडिया आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत तर भाजपाचे झारखंड प्रदेशाध्यक्ष साहिबगंज आणि गोड्डा इथं भाजपा उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवस कन्याकुमारीच्या दौऱ्यावर जात आहेत। तिरुअनंतपुरम इथून आज संध्याकाळी 4च्या सुमारास ते कन्याकुमारीला पोचतील। त्यानंतर ते भगवती मंदिरात दर्शनासाठी जातील। त्यानंतर एमएल विवेकानंद नौकेवरून ते विवेकानंद स्मारकात जातील। तिथं ते 3 दिवस ध्यानधारणा करणार आहेत। त्यानंतर तिरुवेल्लूरला भेट देऊन ते तिरुअनंतपुरम इथं परततील। देशातल्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी NHAI अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं एक उपक्रम सुरू केलाय। याअंतर्गत भारतातलं महामार्गांचं जाळं टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातींकडून गुंतवणूक मिळवण्याचा NHAIचा प्रयत्न आहे। त्यानुषंगानं NHAIचे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ NHAI इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सध्या दुबई आणि अबुधाबी इथल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठका आणि रोड शो आयोजित करत आहेत। भारतातल्या महामार्गांच्या विस्तारासाठी शाश्वत निधी मिळवणं, मोठ्या प्रमाणात भांडवल आकर्षित करणं आणि गुंतवणूकदारांबरोबरच्या फायदेशीर भागीदारीला चालना देणं हे यामागचं उद्दिष्ट आहे. गोवा आज आपला 37वा राज्य स्थापना दिवस साजरा करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यानिमित्त गोव्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोव्यातली माणसं त्यांच्या प्रगतीशील मूल्य आणि आदरातिथ्य यासाठी ओळखले जातात. हे सुंदर राज्य आणि तिथली जनता समृद्ध राहून विकासाच्या वाटेवर पुढे जावी अशी इच्छा राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल झाला असून ईशान्य भारताच्या बहुतेक सर्व भागात तो पुढे सरकल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. यंदा मान्सून आपल्या 1 जून या नेहमीच्या वेळेपूर्वीच 2 दिवस दाखल झालाय. येत्या 2 ते 3 दिवसात कर्नाटक, तमिळनाडू आणि पुडुचेरीसह दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असून पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ प्रदेशासह ईशान्य भारताच्या सर्व भागांमध्ये तो पोहोचेल असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं. देशाच्या वायव्य प्रांतातली तीव्र उष्णतेची लाट आजपासून ओसरू लागेल. तसंच पश्चिमेकडच्या जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात येत्या 2 जूनपर्यंत मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान दिल्लीत काल नोंदवलं गेलेलं उच्चांकी तापमान मंगेशपुरी भागातल्या हवामान विभागाच्या स्वयंचलित सेन्सरमधल्या त्रुटींमुळे असू शकेल असं स्पष्टीकरण हवामान विभागानं जारी केलंय. दिल्लीमध्ये काल 52.9° सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. मुंबईत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण आणि विस्ताराच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून विशेष मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हे काम रविवारी दुपारपर्यंत चालणार आहे. रुंदीकरणाच्या कामासाठी ठाणे इथं 63 तासांचा तर सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या 23% म्हणजेच 956 लोकल फेऱ्या आणि 72 मेल एक्सप्रेस रद्द होणार आहेत. अनेक लांब पल्ल्यांच्या काही गाड्या रद्द केल्या आहेत तर कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या पनवेल स्थानकातून सुटतील. उपनगरी रेल्वे फेऱ्या अंशतः रद्द केल्या जाणार आहेत. शनिवारी 1 जून रोजी रविवारच्या वेळापत्रकानुसार उपनगरी गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकातली गर्दी टाळण्यासाठी शक्य असेल तर रेल्वे प्रवास टाळा असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलंय. हे काम पायाभूत सुविधांच्या सुधारणा आणि फायद्यासाठी आवश्यक असल्यानं प्रवाशांनी सहकार्य करावं अशी विनंती मध्य रेल्वे प्रशासनानं केली आहे. दिल्लीमधलं अबकारी घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामीन मिळवण्यासाठी राऊज अव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांना 10 मे रोजी 1 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. दरम्यान या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची कोठडी राऊज अव्हेन्यू न्यायालयानं येत्या 6 जुलैपर्यंत वाढवली. देशभरात आज हिंदी पत्रकारिता दिवस साजरा केला जातोय. पंडित जुगल किशोर शुक्ला यांनी 30 मे 1826 रोजी उदंत मार्तंड हे पहिलं हिंदी वर्तमानपत्र सुरू केलं होतं. या पार्श्वभूमीवर हिंदी पत्रकारितेच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जेद्दा इथल्या भारतीय वाणिज्य दूतावासाच्या भारतीय हज मिशननं हज यात्रेकरूंसाठी केलेल्या निवास व्यवस्थेची यात्रेकरू प्रशंसा करत आहेत. मिशननं भारतीय हज कमिटीच्या माध्यमातून तिथं येणाऱ्या 1,40,000 यात्रेकरूंच्या निवासाकरता सुमारे 400 इमारती भाड्यानं घेतली आहेत. हज यात्रेकरूंच्या समस्यांचं त्वरित निराकरण व्हावं यासाठी हज मिशनचे कर्मचारी 24 तास काम करत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपणार. अखेरच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांचा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निकराचा प्रयत्न. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवस कन्याकुमारीच्या दौऱ्यावर. नैऋत्य मोसमी पाऊस 2 दिवस आधीच केरळात दाखल. आणि मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी स्थानक आणि ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म रुंदीकरणाच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून विशेष मेगा ब्लॉक 956 उपनगरी गाड्या तर लांब पल्ल्याच्या 72 गाड्या रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.